आकाशवाणी मुंबई विजया सहस्त्रनाम राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातल्या 7,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी आणि नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर. सलग 10व्यांदा व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय. आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला सांघिक प्रकारात आज भारताचा सामना जपानबरोबर होणार. आणि महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेच्या संघासोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या 7,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी झाली. यामध्ये नागपूर आणि शिर्डी विमानतळ इथल्या कामांचं भूमिपूजन आणि राज्यातल्या नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली या ठिकाणी ही वैद्यकीय महाविद्यालयं सुरू होणार आहेत. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी MBBS अभ्यासक्रमाच्या जागा 900 वाढणार असून एकूण 35 महाविद्यालयात प्रतिवर्ष 4,850 MBBSच्या जागा उपलब्ध होणार आहेत. भारतीय कौशल्य संस्था आणि महाराष्ट्रात विद्या समीक्षा केंद्राचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्रात 10 वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात होणं ही गौरवाची गोष्ट असून याद्वारे आपण विकसित भारताकडे वाटचाल करत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या महाविद्यालयांमुळे मोठ्या प्रमाणात डॉक्टर तयार होणार असून वैद्यकीय सुविधा लोकांपर्यंत सुलभतेने पोचवता येणार आहे असंही ते म्हणाले. नागपूर इथं विमानतळ होणार असल्याने इथं गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होईल आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून लाओसमधल्या व्हिएंटिनच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी 21व्या आसियान भारत शिखर परिषदेला आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहतील. या शिखर परिषदेच्या दरम्यान प्रधानमंत्री काही द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे. देशभरात पारंपरिक औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठी आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त त्या नवी दिल्ली इथं बोलत होत्या. आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. देशात चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांची गरज असल्याचंही राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज जाहीर झाला. व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय बँकेनं सलग 10व्या आढाव्यात घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 6.5%, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर 6.25% आणि मार्जिनल डिपॉझिट फॅसिलिटी दर 7.5% कायम आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक गेल्या सोमवारपासून मुंबईत झाली. त्यानंतर हा आढावा जाहीर करण्यात आला आहे. यावेळच्या चलनविषयक धोरणात चलन फुगवट्याबाबत दीर्घकाळासाठी जैसे थे भूमिका स्वीकारण्याचा निर्णयही पतधोरण समितीनं घेतला. किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4% रोखण्याच्या दृष्टीनं आणि विकासाला पाठबळ देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं समितीनं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत GDP वाढ 6.7% राहिला. मात्र पूर्ण वर्षासाठी GDP दर 7.2% राहील असा अंदाज आढाव्यात व्यक्त करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची पुढील बैठक येत्या 4 ते 6 डिसेंबर दरम्यान होणार आहे. अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषयांशी संबंधित अध्यापक तसंच विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी या उद्देशानं रिझर्व्ह बँकेनं एक शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अथवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था यांच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधले पूर्णवेळ अध्यापक या शिष्यवृत्तीला पात्र असतील. अर्थशास्त्र, बँकिंग, क्षेत्रीय उलाढाली किंवा बँकेशी संबंधित क्षेत्रात कमी कालावधीच्या संशोधनासाठी त्यांना अर्ज करता येतील. सादर झालेले संशोधन प्रस्ताव, शैक्षणिक कार्य आणि मुलाखत यावर आधारित 5 शिष्यवृत्त्या बँक देणार आहे. पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत यासाठी अर्ज करता येतील. यासंबंधीची सविस्तर माहिती रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेच्या सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने 6 नोव्हेंबर ही तारीख दिली आहे. यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयातही सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचा अहवाल न्यायालयानं मागवला आहे. राहुल गांधी ब्रिटनमध्ये 2003 नोंदणी झालेल्या एका कंपनीच्या निर्देशकांपैकी एक होते. या कंपनीने 2005 ते 2006 वार्षिक आयकर प्रपत्रात राहुल गांधींचा उल्लेख ब्रिटिश नागरिक म्हणून केल्याचं या याचिकेत नमूद केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आशियाई टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेच्या महिला सांघिक प्रकारात आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे. कझाकस्तानात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघानं काल उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाचा 3-2 अशा गुणफरकाने पराभव केला. पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताची लढत कझाकस्तानशी होईल. आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रास्मस गेमके याच्याशी होईल, तर किरण जॉर्ज आज पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या वॉंग त्सूज बेईशी लढत देईल. महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधू पहिल्याच फेरीत कॅनडाच्या मिशेल लीककडून पराभूत झाली. दरम्यान भारताच्या आर्कशी कश्यप आणि मालविका बनसोड यांनी 16व्या फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेच्या संघासोबत होणार आहे. भारतानं पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत, तर श्रीलंका पहिले 2 सामने हरल्यामुळे गुणांचं खातं अजून उघडायचं आहे. या स्पर्धेतला आजचा 2रा सामना दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंडच्या संघादरम्यान खेळला जाईल. अ गटातल्या सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 60 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया या गटात 4 गुणांसह आघाडीवर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या पुरुष संघांमध्ये आज नवी दिल्लीत टी ट्वेंटी स्पर्धेतला 2रा सामना खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं 3 सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून 1-0 आघाडी घेतली आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर कायम ठेवल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी नफेखोरीमुळे बाजाराची वाटचाल मंद होती, पण हा निर्णय जाहीर होताच तासाभरात खरेदीचा ओघ वाढल्यानं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 669 अंकांनी वाढून 82,004 पर्यंत पोचला. तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 133 अंकांनी वाढून 25,147 अंकांवर पोचला. जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग इथं दहशतवाद्यांनी काल सैन्याच्या 2 जवानांचं अपहरण केलं. त्यातल्या 1 जवानाचा शोध लागला असून दुसऱ्या जवानासाठी सुरक्षा दल शोधमोहीम राबवत आहे. बँकांनी नफा मिळवण्याच्या हेतूनं कर्ज देण्यापूर्वी जोखीम कमी करण्यावर भर द्यावा आणि सावधपणे कर्ज वाटप करावं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल मुंबई इथं एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या. बँक व्यवस्थेचा एकूण अर्थव्यवस्थेवर आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यावर थेट परिणाम होतो, त्यामुळे कर्ज देण्याच्या प्रक्रियेत सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही याची दक्षता बँकांनी बाळगावी अशा सूचना सीतारामन यांनी यावेळी केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातल्या 7,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी आणि नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा 2वा मासिक आढावा जाहीर. सलग 10व्यांदा व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय. आशियाई टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेच्या महिला सांघिक प्रकारात आज भारताचा सामना जपानबरोबर होणार. आणि महिलांच्या टी ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेच्या संघासोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.